93.5 Red FM पे।
आलारे आला संग्राम आला
सुपर हिट 93.5 रेड एफ एम वर। नमस्कार, मी आहे संग्राम। मगाशी सृष्टीचा फोन आला होता, तिला विचारलं मी की लॉंग विकेंड येतोय, गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सुट्टी आहे, काय करणार? तर ती म्हणाली, अरे माझी 10वीची परीक्षा आहे आणि एक पेपर त्या लॉंग विकेंडमुळे पुढे गेलाय, तो डायरेक्ट आता 28 तारखेपर्यंत परीक्षा माझ्या असणार आहेत। सृष्टी, तू म्हणालीस की आई म्हणतीय करिअर काउन्सिलिंगचं काहीतरी करावं सेशन वगैरे, पण तुला असं वाटतंय की काही गरज नाहीये?
म्हणजे जास्त नाहीये, लाईक रिलेटिव्ह पण मदत करू शकतात ना।
अरे बापरे, रिलेटिव्हची मदत नको घेऊ सग अगं, कारण आपण जरी भाषेप्रमाणे त्यांना नातेवाईक म्हणत असलो तरीही मी त्यांना नातेवाईकच्या ऐवजी तानेवाईक म्हणतो।
नाही नाही, माझे नातेवाईक खूप छान आहेत आणि ताने बिने काही नाही, उलट ते मला खूप छान गाईड करतील।
समजा तू आजारी पडलीस तर तू मावशीला फोन करतेस का?
नाही, म्हणजे आई तर
काकांना
भेटायला येतात।
नाही नाही, औषध उपचारासाठी कोणाला फोन करतेस किंवा कोणाला भेटतेस?
डॉक्टरकडे।
काय जाशील डॉक्टरकडे?
कारण त्याला उपचार माहिती असतो,
कारण तो त्यातला तज्ज्ञ असतो, त्यांनी अभ्यास केलेला असतो, बरोबर? तसंच करिअरचं कसं असतं, करिअर गायडन्स हे जे फील्ड आहे ना, हे एक शास्त्र आहे आणि याची अभ्यास केलेली मंडळी असतात। कारण तू काही पहिली मुलगी नाहीयेस की जिने आता 10वी दिलीये किंवा संपणार आहे तुझी, बरोबर? असंख्य लोक याच्या आधी येऊन गेलेले आहेत, सगळ्यांनाच करिअरचे सेम प्रश्न पडलेले आहेत। म्हणून एखाद्या एक्सपर्ट करिअर गायडन्स करिअर काउन्सिलर कडे जाणं, त्याच्यानंतर त्या सगळ्या पर्सनॅलिटी टेस्ट ज्या असतात त्या करून घेणं हे खूप महत्वाचं आहे, बरं का?
हो, तुझ्या सांगण्यावरून मी नक्की जाईन,
100% जा, आणि ते तुला आवडेल, त्यात काही बोर काही नसतं, छान टेस्ट असतात त्या सॉल्व्ह करायच्या आणि त्यातनं आपल्यालाच आपल्या पर्सनॅलिटी बद्दलचे काही क्लूज मिळतात।
हो हो, नक्की तुझ्या सांगण्यावरून मी नक्की जाईन, आई बाप्पांना पण सांगेन।
नाही, त्यांचं नको करिअर काउन्सिलिंग करूच आता।
नाही नाही,
आणि नातेवाईकांना सगळ्यांना माझा नमस्कार सांग।
हो हो, नक्की। संग्राम बोलतो, पुणेकर खुलतो, 93.5 रेड एफ एम बजाते रहो।
कमिंग अप इन जस्ट अ वे।
धडक धडक ढोलता से धडक धडक भंडारा झिरक झिरक मल्लरारी।
मी आहे संग्राम, 93.5 रेड एफ एम बजाते रहो।